नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. दिल्ली विधानसभेत मोठा विजय मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्री पदाचे नाव निश्चित करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी आज महत्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा, दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्यासह भाजपचे अन्य काही महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहतील. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले, त्यात भाजपला 48 तर आम आदमी पक्षाला अवघ्या 22 जागा मिळाल्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काल सत्तारूढ आम आदमी पार्टीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. विद्यमान मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी त्यांच्या मतदारसंघात विजय मिळवला असला तरी त्यांच्या पक्षाच्या सर्वच दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आज सकाळी आतिशी यांनी आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं. थोड्याच वेळात त्या दिल्लीचे उपराज्यपाल सक्सेना यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द करतील. नवीन आयकर विधेयक या आठवड्यात संसदेत सादर करणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं. संसदेत हे विधेयक सादर केल्यानंतर ते संसदीय समितीकडे पाठवलं जाईल. संसदीय समितीने मंजुरी दिल्यानंतर या विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. याआधीचे आयकर विधेयक 6 दशकांपूर्वी मंजूर होऊन त्याचे कायद्यात रुपांतर झाले होते, त्याची जागा आता हे आगामी विधेयक घेईल. इन्शुरन्स मार्केट, पेन्शन मार्केट आणि शेअर इकॉनॉमी आपल्या देशाच्या आर्थिक विकासाचे 3 महत्वपूर्ण पैलू असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. आज नागपूर इथं अमृतकाल विकसित भारत 2047 या गुंतवणूकदार प्रशिक्षण परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. आर्थिक वाढीसाठी आर्थिक साक्षरता महत्वाची असून यासाठी जागृती करण्याची आवश्यकता असल्याचं गडकरी म्हणाले. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जावं आणि प्रामाणिक प्रयत्नांमधून यश संपादन करावं असं आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केलं आहे. तसंच भयमुक्त कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळ देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असंही त्यांनी म्हटलं आहे. 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून आणि इयत्ता 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल 2 दिवसीय 45व्या पुष्प प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. महाराष्ट्र शासन, उपवने, उद्याने आणि सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या वतीनं हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन विभागाचे सहायक संचालक जे व्ही चौगुले यांनी केलं आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस येणाऱ्या मोसंबीच्या दरात वाढ झाली आहे. काल झालेल्या लिलावात मोसंबीला प्रति टन 18,000 रुपये दर मिळाला. जालना बाजार समितीमध्ये दररोज 250 ते 300 टन मोसंबी विक्रीस येत असून दरात आणखी वाढ होण्याची शक्यता जालना जिल्हा मोसंबी अडतिया संघटनेचे अध्यक्ष नाथा पाटील घनगाव यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने पदकांची 100 पार केली आहे. महाराष्ट्राकडे सर्वाधिक 113 पदकं असून त्यात 25 सुवर्ण, 42 रौप्य आणि 46 कांस्य पदकांचा समावेश आहे. महिला मुष्टीयुद्धात दिव्या पवारनं 45 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं. महिलांच्या सांघिक टेनिसच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राने गुजरातवर विजय मिळवत सुवर्ण पदक जिंकलं तर पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत तामिळनाडूनं कर्नाटकला हरवून अव्वल स्थान पटकावलं. या स्पर्धेत परभणी जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचा खेळाडू किरण मात्रे याने 10,000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं. किरण हा परभणी तालुक्यातल्या त्रिधारावाडी इथला रहिवासी असून सध्या सेना दलात कार्यरत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज ओडिशात कटक इथं होत आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना जिंकून भारत 1-0 आघाडीवर आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्वागत उपक्रमात काल ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक श्रीकांत सराफ तसंच लेखक माणिक पुरी यांचं व्याख्यान झालं. सराफ यांनी आपल्या तितर बितर या पुस्तकाबद्दल तर पुरी यांनी पक्षी येती अंगणी या पुस्तकाबद्दल मनोगत व्यक्त केलं. लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं काँग्रेस भवन समोर अमेरिका आणि भारत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली. अमेरिकेतल्या अमानवीय कृती आणि केंद्र सरकारच्या निष्क्रियतेविरोधात ही निदर्शनं करण्यात आली. या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयानं तातडीनं हस्तक्षेप करावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट यूजी परीक्षा येत्या 4 मे रोजी घेण्यात येणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं जाहीर केलं आहे. या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती 7 मार्चपर्यंत चालणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.